93.5 वर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि एकूणच पावसाने फिरवलेली पाठ गंगापूर धरण गेलाय फार आत. यमक जुळत नसलं तर सुद्धा गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. गंगापूर धरण समूहात आता 10% पाणी शिल्लक राहिल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यानं गंगापूर धरण समूहातल्या कश्यपी आणि गौतमी गोदावरी ही जी धरणं आहे पूर्णतः कोरडी पडलेली आहेत आणि धरण समूहामध्ये अवघा 10% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. शहरवासियांनी तहान भागवण्यासाठी जितका साठा लागणार आहे गंगापूर धरणात अवघा 17% पाणीसाठा शिल्लक आहे आणि जिल्ह्यातल्या एकूण सर्व धरणांमध्ये फक्त 3% म्हणजे जवळजवळ 2,123 दशलक्ष घनफूट इतकंच पाणी शिल्लक आहे. गंगापूर धरणात 958 दशलक्ष घनफूट इतकंच पाणी शिल्लक आहे. लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सुटण्यासाठी धोधो पाऊस होण्याची गरज आहे. पण पावसाने आपल्याकडे फिरवली आहे पाठ. कालच्याला मॉर्निंग नंबर वनमध्ये आपण पावसाला बोलवून सुद्धा पाहिलं. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा होत आहेत पावसाचं आगमन व्हावं यासाठी. पाऊस काही येत नाही राव, बघूयात काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजे. पण ती पावलं आत्ता उचलून लागलीच्या लागली पाऊस पडेल अशातलाही भाग नाही. ती फ्युचरची प्रोव्हिजन आहे कारण आपण जो काय पर्यावरणाचा ऱ्हास करत आलेलो आहे त्यात सगळ्याचा परिणाम आता सध्या भोगणं सुरू आहे. सुपेच 93.5 रेड एफ एमवर असो भविष्यात त्रास होऊ नये म्हणून काही छान छान प्रयत्न होत आहेत. त्या प्रयत्नांबद्दल बोलूयात आणि एक फार महत्वाची गोष्ट वाचायला मिळाली तिच्याबद्दल सुद्धा जरा डिस्कस करूयात. थोडाच वेळ 4 ट्रॅक्स पण येत आहेत. बजाते.